श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं भरतं कृतार्थचरितं वन्देयतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्या अहिंसाच शारीरम तपोच्यते। 17व्या अध्यायातला 14वा श्लोक आपला चाललेला आहे। आणि देव द्विज गुरु ही तीन पद आपण पाहून झालेली आहेत। शारीर तपामध्ये देवांचं पूजन, द्विजांचं पूजन, गुरुचं पूजन आणि प्राज्ञ आहेत त्यांचं पूजन असं सांगितलं। प्राज्ञ हा विशेष शब्द आहे। प्राज्ञ हा केवळ विद्वान नाही, तो विद्वान तर आहेच, पण ज्याची बुद्धी सूक्ष्म किंवा अग्र आणि विशाल किंवा व्यापक झालेली आहे त्याला प्राज्ञ असं म्हणतात। प्रज्ञा हा विशेष शब्द आहे। बुद्धी आणि प्रज्ञा याच्यामध्ये जी बुद्धी स्थिर झालेली आहे आणि सूक्ष्म विषयात रमू शकते, विहार करू शकते, त्या बुद्धीला प्रज्ञा असं म्हणतात। म्हणूनच दुसऱ्या अध्यायामध्ये स्थिर झालेल्या बुद्धीला स्थितप्रज्ञ असं नाव भगवंतांनी दिलं। स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव असा अर्जुनांनी प्रश्नही विचारलेला आहे आणि त्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकाराहा स शांतीमाधी गच्छती असं सांगून शेवट केलेला आहे। ज्याच्या अंतःकरणातून काम सर्वस्वी दूर झालेला आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनोगत देखील कामना ज्याच्या ठिकाणी नाहीत, ही एक विशेष स्थिती आहे। सर्वसाधारणपणाने मनुष्याला कामना छळतात, इंद्रियांची स्वाभाविक ओढ आपल्या विषयांकडे असल्यामुळं इंद्रिय तर विषयाकडे धाव घेतातच घेतात, पण इंद्रियांच्या बरोबर मन देखील त्याच्यात सहभागी असतं आणि इंद्रियांचा प्रत्यक्ष सहवास नसला तरी मन कामनेमध्ये रमत असतं। विषयांची स्मृती, विषय भोगाची कल्पना याच्यामध्ये मन खूप रमतं आणि भगवंत असं म्हणतात की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, सर्व प्रकारच्या मनोगत कामना ज्याच्या ठिकाणून निशेष गेलेल्या आहेत आत्मनी एव आत्मनाहा तुष्टहा, आणि जो आपल्या स्वतःमध्ये आपण स्वतः रमतो, म्हणजे ज्याचं मन बुद्धी आणि इंद्रिय ही आत्मसुखाच्या ठिकाणी रमतात, ती निरस्तही होतात आणि रमून देखील जातात, रमून राहतात, स्थितप्रज्ञ हा तदोच्यते, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. दुःखेषु अनुद्विग्न मनहा, सुखेषु विगत स्पृहा, वीत राग भय क्रोधा स्थितदी मुनी उच्यते, असं पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात. दुःख आपल्या सगळ्यांना प्राप्त होतं आणि सुख देखील आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचं आहे. जे बाहेरच्या जगताचे इंद्रियांना होणारे स्पर्श आहेत ते सुख आणि दुःख निर्माण करतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा, हे जे मात्रा स्पर्श आहेत ते सुख आणि दुःख निर्माण करतात, देणारे असतात. त्या मात्रा स्पर्शाचं विशेष म्हणजे प्रथम हा स्पर्श हवा अथवा नको, आणि मग नंतर त्याचा परिणाम म्हणून अंतिमतः सुख किंवा दुःख असं त्यांनी प्राप्त होतं. भगवंत या ठिकाणी मात्र असं सांगतात की दुःख झालं, दुःख होतं, जो देहवान आहे त्याला दुःख होतं, पण दुःख झालेलं असताना तो असा सराव करतो की या दुःखानी मन उद्विग्न तरी निदान होऊ नये. मी काय म्हणतोय ते समजतंय का? दुःखाचा स्पर्श होत नाही असं भगवंत म्हणत नाहीयेत, पण दुःखानी उद्वेग तरी येऊ नये. ते दुःख इतकं घर करून राहतं आणि दुःख काही केल्या विसरत नाही. नंतर नंतर उद्वेग याचा अर्थ सांगताना विनोबाजी स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये म्हणतात की बैल गाड्याला बांधलेला, बैलगाडीला बांधलेला बैल, आणि बैलगाडी भरपूर भरलेली आहे ठासून पदार्थांनी वजनानी, असा बैल चढावरून तो चकडा चढत असताना त्याला प्रत्येक पाऊल टाकताना कष्ट होतो. ते वजन मागं खेचत असतं आणि त्याला पुढे घेऊन जायचं असतं सगळा गाडा, तो गाडीवान तर फटके मारत असतो. अशा वेळेला त्याच्या तोंडातून फेस गळतो. याला उद्वेग असं म्हणतात असं विनोबा म्हणतात. दुःखाला तोंड देत असताना असा फेस गळल्यासारखा होणं, हे जो टाळू शकतो, दुःख झालं आहे तर जो बरं आहे म्हणतो, आणि सुखाच्या वेळेला देखील तो तसंच म्हणतो. सुखाच्या वेळेला फार निर्धास्त मनस्थिती असते, अगदी हलकं वाटत असतं, कसली चिंता नाही असं वाटत असतं, सगळ्या चिंता मिटलेल्या आहेत आणि आता ही जी परिस्थिती आहे सुखाची म्हणून आलेली, तर त्यांनी आपण आता कायम असेच उत्तम सुखात राहणार, आपल्या नोकरी लागते तेव्हा तसं त्याचा अनुभव येतो, लग्न झाल्यावर त्याचा अनुभव येतो, मुलगा झाल्यावर त्याचा अनुभव येतो, खरं मुलगी झाल्यावर देखील यायला पाहिजे, पण मुलगा झाल्यावर येतो. माझा एक मित्र होता आमच्या सोसायटीत राहणारा, तर त्याला मुलगी होती आणि 6-7 वर्षाची ती झाल्यावर त्याला मुलगा झाला. त्यांनी सकाळीच, मी पाणी भरायला खाली जायचो, त्यांनी खिडकीतूनच सांगितलं की मकरन मुलगा झाला बरं का, आणि म्हणाला तुला सांगतो की काही असो मनाची समजूत घालत होतो, या आपल्या इथल्या कल्पना किंवा श्रद्धा आहेत, भारतातल्या, इतर देशात त्या नसतील. तो मला असं म्हणाला की मी इतके दिवस म्हणत होतो की मुलगी काय आणि मुलगा काय, पण तुला सांगतो की मुलगा म्हणजे मुलगा असतो. त्या क्षणाला तो आपण सर्वात सुखी म्हणून अतिशय हलकं अशी एक भावना नक्की अनुभवत असणार. हे जे सुखाची ही कल्पनाच आहे आणि ते सुख कायम सुख देऊ शकत नाही. तोच मुलगा थोडा मोठा झाला आणि उलट बोलायला लागला तर सुख होणं शक्य नाही. सुखामध्ये जो धोका असतो तो धोका म्हणजे हे सुखाचे दिवस हे कमकुवत बनवतात. आता दुःख नको असं वाटायला लागतं. तसंच कोणत्याही कारणाने पण आता हे असंच टिकून राहावं म्हणून एक कमकुवत मनस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. मनाचा एक बेडरपणा निडरपणा मी कशालाही तोंड देऊ शकतो असा सुखाच्या वेळेला जातो आणि हे टिकून ठेवण्याची जी धडपड आहे ही परिस्थिती त्यामुळे तो कमकुवत होण्याची शक्यता असते. सुखस्पृहा वाढवतं भगवंतांनी त्याचा उल्लेख केला आहे. म्हणून सुख होऊ नये असं नाही. विनोबा असं म्हणतात की मुलगा झाला तर सुख वाटावं पण साखऱ्या वाटत फिरू नये असं म्हणतात. म्हणजे ते सुख आणि त्या सुखाचं प्रदर्शन दुःख आणि दुःखाचं प्रदर्शन कधी कधी एखादी वाईट घटना घडते तेव्हा जवळपास कितीतरी लोकांना समजतं की यांच्या घरी फार वाईट घटना घडली आहे त्या रडण्याचा आवाज आणि इत्यादी. ज्याच्या ठिकाणी दुःख प्राप्त झालेलं असताना उद्वेग होऊ न देता दुःख सहन करण्याचं कौशल्य ज्याच्या ठिकाणी आहे जो मन उद्वेग पाहू देत नाही आणि सुख प्राप्त झालेलं असताना स्पृहा जो वाढवत नाही सुखातून अजून सुख अशा प्रकारची स्पृहा ज्याच्या ठिकाणी वाढत नाही जो वाढू देत नाही. वीत राग भय क्रोधा हा आणि अनुराग म्हणजे विषयावरचं प्रेम भय आणि क्रोध या गोष्टी ज्याने आवरून धरलेले आहेत स्थितधी ही मुनी उच्चते तो त्याची बुद्धी स्थिर झाली त्याला मुनी असं म्हणतात. या सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कसं आहे की व्यवहार करत असताना जीवन जगत असताना आपला स्नेह अनेक ठिकाणी जडत राहतो. ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि सूक्ष्म आत्मविषयात रमते तो मनानी देहानी बुद्धीनी इंद्रियांनी कुठेही अशा प्रकारचा स्नेह जडणार नाही अशी दक्षता घेतो असं भगवंतांना म्हणायचंय. तो स्नेहाच्या बाबत अनभिस्नेहा हा असा असतो. तरी देखील जी कृती करू त्या कृतीतून शुभ किंवा अशुभ प्राप्त होणारच. स्नेह तुम्ही न ठेवता जरी कृती केली तरी एखाद्या वेळेला चांगल्या कर्मांमुळे शुभ प्राप्त होईल तेवढं कर्म चुकलं तर अशुभ देखील प्राप्त होईल. जेव्हा शुभ प्राप्त होतं तेव्हा अभिनंदन करायला जात नाही आणि अशुभ प्राप्त होतं तेव्हा द्वेष करत नाही. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली असं म्हणतात. ही जी प्रज्ञा आहे ही प्रज्ञा आत्मविषयात रमणारी अशी प्रज्ञा ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला प्राज्ञ असं म्हणतात. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम या देव द्विज गुरु आणि प्राज्ञ यांचं पूजन करणं म्हणजे शारीर तप असं भगवंत म्हणतात. पूजन म्हणजे पूजाच, पण ही पूजा तारतम्यानी आहे. देवांची पूजा, आपण देव्हाऱ्यात असलेल्या देवांची जी पूजा करतो ती, आणि ब्राह्मणाची पूजा, गुरूंची पूजा, आणि प्राज्ञ आहेत त्यांची पूजा. म्हणून कोणाची पूजा म्हणून आदर दाखवण्याची रीत असेल, कोणाची पूजा म्हणून आदरापाठोपाठ सत्कार त्याचा करण्याची रीत असेल, तर कोणाची पूजा म्हणून आदराबरोबर त्यांची सेवा करण्याची ही रीत असेल, तर ज्या मूर्ती आहेत त्यांची षोडशोपचारे पूजा असेल. या पूजेमध्ये खरं म्हणजे प्रेम, भक्ती आणि आदर या भावांचा समावेश आहे. पूजा याचा अर्थ प्रेम, पूजा याचा अर्थ आदरपूर्वक प्रेम राखून त्याचा सत्कार करणं आणि त्याला शरण जाणं, नम्र होणं, त्याच्यासमोर झुकणं हे पूजेचं वर्म आहे. नम्रतेशिवाय पूजा अशक्य आहे. मला आपल्या केंद्रात येणारे एक जण मागं म्हणाले ते की लहानपणी आमची मुंज झाली, माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, मी 8 वर्षांचा होतो आणि माझा भाऊ 6 वर्षांचा होता, दोघांची एकदम मुंज झाली. आणि माझे वडील म्हणाले की मुंज झाल्यावर पूजा करायला पाहिजे, तो तर अगदीच धाकटा होता त्यामुळे त्याला पूजा जमणार नाही म्हणून माझ्या गळ्यात जी पूजा त्यांनी टाकली, मी देखील माझ्या मुलाची मुंज होईपर्यंत वाट पाहिली आणि माझ्या मुलाच्या गळ्यात ढकलून दिली म्हणाले. पूजा, पूजेकडे आपण कोणत्या दृष्टीने कोणत्या भावनेने पाहतो. आता सध्या आपली रविवारची प्रवचनं नवविधा भक्तीवर चाललेली आहेत आणि श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम, आत्मनिवेदन भक्ती आता सध्या चाललेली आहे. पूजनाने आपण ज्याचं पूजन करतो त्याचे गुण देखील घ्यायचे असतात. पूजा म्हणजे नमस्कार पूजेमध्ये जरी गृहित असला तरी नमस्कार याचा अर्थ तुमचे तुम्ही आणि आमचे आम्ही असं मात्र नाही. स्वामीजी सांगत असत की बारामतीला धोंडा महाराज देगलूरकर आणि स्वामीजी या दोघांची प्रवचनं झाली आणि मग नंतर मोठी झुंबड उसळली दर्शनाकरता म्हणून, तर ते नमस्कार चाललेले असताना धोंडा महाराज म्हणाले स्वामीजींना की या नमस्काराचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? स्वामीजी म्हणाले काय, तर याचा असा अर्थ आहे की गेले तास दीड तास तुम्ही जे आमच्या डोक्यात कोंबलं ते तुमचं तुम्हाला लक्षात हो म्हणून आपल्या पायावर परत ठेवून हे लोक निघून जात आहेत. म्हणून पूजेमध्ये जो नमस्कार आहे तो नमस्कार त्याचे गुण शिकण्यासाठी, ते गुण आपल्या अंगात यावेत म्हणून, त्याचं ज्ञान आपल्या ठिकाणी यावं म्हणून, बुद्धीत असलेलं ज्ञान, बुद्धीत असलेला बोध, चिदाकाशात मेंदूच्या ठिकाणी असणारा बोध जो सगळ्या शरीरभर आहे तो त्याच्या पायाच्या दर्शनानी, पायाच्या स्पर्शनानी आणि त्याच्या पायावर आपलं मस्तक ठेवल्यामुळं आपल्या मस्तकाच्या दिशेने येवो असा नमस्काराच्या मागे भाव आहे. आणि जो अशा रीतीने सद्गुरूंचं किंवा जे प्राज्ञ आहेत त्यांचं किंवा जे द्विज आहेत त्यांचं अगदी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हे जे देव आहेत ते आणि देव्हाऱ्यात असलेले देव यांचं पूजन करून नम्र भावाने नमस्कार जो करतो त्या नमस्कारामध्ये त्यांचे गुण कुठेतरी आपल्या ठिकाणी यावेत, आपलं जीवन आपलं चरित्र हे पूजार्ह जी व्यक्ती आहे त्याच्या आसपास नेण्याचा प्रयत्न करावा असा भाव आहे. श्रद्धेमधून पूजा, त्या पूजेतून नमन, त्या नमनातून नमस्कार केल्यामुळे हृदय खुलं होणं, ज्ञान ग्रहणाकरता योग्य होणं आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान वस्तीकर होऊन राहणं यासाठी पूजा आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम अर्जवम. शौच म्हणजे शुचिर्भूतता, ही शुचिर्भूतता राखणं हे शारीर तप सांगितलेलं आहे. शुचिर्भूतता एक बाह्य आहे आणि एक आतली शुचिर्भूतता आहे. बाह्य देह देखील शुचिर्भूत पाहिजे, म्हणजे हे काही सांगण्याची गोष्ट नाही, पण स्नान करणं, बाहेरून आल्यावर पाय धुणं, हात पाय धुवून मग काही खाणं, या ज्या शुचिर्भूततेच्या किमान गोष्टी आहेत या याच्यामध्ये आहेत. पण मुख्यतः जी अंतरशुद्धी आहे त्या अंतरशुद्धी करता म्हणून विशेष प्रयत्न करणं. बाह्यशुद्धी हे तर वळण असलं पाहिजे, ते जर शिकवायला लागत असेल तर तो परमार्थ करण्यासाठी योग्यही नाही. तो कसा परमार्थ करणार? पण जी अंतरशुद्धी आहे त्या शुचिर्भूततेचा शारीर तप म्हणून उल्लेख केलेला आहे. या अंतरशुद्धीकरता प्रयत्न करायला लागतो. ही अंतरशुद्धी ध्यानाने मिळते, नामस्मरणाने मिळते, प्रार्थनेने मिळते आणि या सगळ्या तुमच्या देहाकडून करून घेण्याच्या गोष्टी आहेत. ध्यानाला बसायला लागतं, तास दीड तास बसायला लागतं. तुम्ही जर म्हणालात आम्हाला ध्यानाला बसायला वेळ नाही तर अंतरशुद्धी होत नाही. शारीर तप अशाकरता सांगितलं की होणार असते अंतरशुद्धी, पण त्याच्याकरता शरीराने प्रयत्न करण्याची गरज असते. नामस्मरण मुखानी नाम घेत असताना जर कुठेतरी थकला, घशाला कोरड पडली, मोठ्यांदा घेऊ नये असं वाटलं तर मनानी, पण शारीर तपामध्ये नामस्मरणासाठी बसणंच मुख्यतः महत्वाचं आहे. त्यामुळे काय होतं तर साधनेनी विचाराची शुद्धी होते. सर्वसाधारणपणाने विचार जसे वाहतात त्याच्याऐवजी विचार हे एक प्रकारचे मंगलमय, पवित्र, भक्तीचे, प्रेमाचे असे जर असतील तर त्या विचारांना शुची असं म्हणतात, पवित्रता असं म्हणतात. हो, तसंच आपल्या ठिकाणी असणारा रजोगुण आणि तमोगुण याची देखील शुद्धी शारीर तपामुळे होऊ शकते. जसं अतिकर्म प्रवृत्ती आहे अशा माणसांनी ध्यानही करायला पाहिजे. आपण अशी भाषा ऐकतो की आमचा कर्म पिंडाचा आहे, आमचा पिंड कर्माचा आहे, त्यामुळे आम्ही ध्यान नाही करू शकत. हे भूषण नाही आहे. तुम्ही बसणं गरजेचं आहे, कारण रजोगुण कमी जर करायचा असेल तर त्याला बसवायला पाहिजे आणि बसवून त्याला आत वळवायला पाहिजे. आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला त्या क्रिया जर केल्या तर कर्माचा पिंड राहू द्यायचंच. कुर्वन नैवेह कर्म आणि जिजी विशेष शतम समाहा असंच म्हटलेलं आहे. पण हे सगळं शुचिर्भूततेसाठी जर व्हायचं असेल तर शुचिर्भूतता मात्र शरीराला वळण लावल्यामुळेच मिळते आणि तमोगुणाचंही तसंच आहे. झोपणाऱ्या माणसाला झोपच बरी वाटते, आळस असलेल्या माणसाला आळसच बरा वाटतो. त्यांनी खडबडून उठणं गरजेचं आहे आणि आपल्या उद्योग व्यवसायाला आणि साधनेलाही लागणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे जे शौच आहे हे शौच शुचिरभूतता बाह्य आणि अंतर शुचिरभूतता ही प्रयत्नपूर्वक अंगी बाणवणं त्याच्याकरता शरीर देखील कष्टवणं याला शारीर तप असं म्हटलेलं आहे. आपण एक दोन मिनिटं शांत बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी हरी हरी. त्यानंतर भगवंतांनी शारीर तपामध्ये अर्जवाचा उल्लेख केलेला आहे. अर्जव म्हणजे सरलता. सरलता विरुद्ध कुटिलता येऊ शकतं. सरलता विरुद्ध वक्रता येऊ शकतं. आपल्या मनाची वाणीची विचारांची भावनांची सरलता जीवनामध्ये ठेवणं वक्रता नव्हे. काही काही मंडळींचा व्यवहारच असा असतो की त्या व्यवहारात एक खोडाच घालून ठेवायचा. बरोबर शेवटी कुठेतरी तो व्यवहार अपुरा राहिला पाहिजे आणि अडकला पाहिजे. अशाच प्रकारे आणि बोलणं देखील तसंच असतं. स्पष्ट काहीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासीले अवगुणू जीही वाचा असं म्हटलेलं आहे. त्या बोलण्यामध्ये दुसऱ्याला आशा लावणं विकारांचा आवेग त्याच्या ठिकाणी निर्माण होईल असं बोलणं कोणत्याच प्रकारे आड वाटेला न जाता सरळपणाने सगळ्या इंद्रियांचं मनाचं बुद्धीचं असं वर्तन असणं याला अर्जव असं म्हटलेलं आहे. आणि हे सहजपणाने होण्यासाठी म्हणून तशा प्रकारे प्रयत्न करावे लागतात. जर सहज भाव नसेल तर कधी कधी खरं म्हणजे असं असतं की हा वाकडेपणा जो आहे तो वाकडेपणा आपणच संस्कारवशात शिकत असतो. जेव्हा वडील आपल्या मुलाला सांगतात की तो फोन आलाय त्यांना सांग की ते घरात नाहीयेत म्हणून तेव्हा आपण मुलावर काहीतरी संस्कार करतो याचं भान वडिलांना नसतं. ही वक्रता कशी निर्माण होते ते मी तुम्हाला सांगतोय. त्यावेळेला तेवढ्या एका अल्प फायद्यासाठी ते कितीही त्यांना योग्य वाटलं तरी मुलावर संस्कार होत राहतात आणि ही जी वाणीची सरलता मनाची सरलता हे आचरण्याचाच विषय आहे. आपण सरळ आहोत याचा अभिमान आणि अहंकार देखील नसला पाहिजे. ते सहज वर्तनामध्ये झालं पाहिजे. असं असेल तर मग स्वरूपाकडे लक्ष लागेल, साधनेमध्ये यश प्राप्त होईल. जर वक्रता असेल तर कोणाला काय सांगितलंय आणि कोणाला काय सांगितलंय, कोणाला काय सांगितलं नाहीये आणि कोणाला काय सांगितलं नाहीये हे खूप लक्षात ठेवायला लागतं. असं असल्यामुळं अर्जव हा प्रयत्नपूर्वक इंद्रियांना मनाला बुद्धीला वळवून आपल्या ठिकाणी गुण संपादन करायचा आहे आणि हा संपादन करायला कष्टकारक असल्यामुळं तो शारीर तपामध्ये भगवंतांनी घेतलेला आहे. पुढे ते असं म्हणतात की ब्रह्मचर्यम अहिंसाच. ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे जे ब्रह्मचर्य आहे ते जे पाच यम आणि पाच नियम सांगितलेत त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य हा यम जे सांगितलेले आहेत मानसिक व्रत त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि अहिंसा हा शारीरिक व्रतामध्ये सांगितलेला आहे. शौच संतोष स्वाध्याय अहिंसा शौच संतोष तप स्वाध्याय आणि अहिंसा ही जी अहिंसा आहे ही अहिंसा शरीरानी मनानी बुद्धीनी सगळ्या बाजूनी राखायची आहे. जे पाच यम आणि पाच नियम या प्रत्येकाचा उल्लेख नसला तरी देखील हे यम आणि नियम हे दोन्ही स्वाभाविक आहेत अशा अर्थानेच या शारीर आणि मानसिक व्रतांकडे पाहायला पाहिजे. शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शारीर तप म्हणजे आत्मदर्शन, आत्मशुद्धी झाल्याखेरीज आत्मदर्शन होत नाही आणि शरीराची शुद्धी झाल्याखेरीज आत्मशुद्धी म्हणजे त्याच्याही आत असणाऱ्या मनाची बुद्धीची शुद्धी होत नाही आणि सर्वांची शुद्धी झाल्याखेरीज तो आत्मदर्शनाला प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर निरूपण करताना म्हणतात तया प्रिय देवतालया यात्राधिके करावया आठही पहार जैसे पाया उळीग घापे. त्यांनी म्हणजे यात्रेपासून सुरुवात केलेली आहे शारीर तप असल्यामुळं. जे प्रिय असे तीर्थस्थानं आहेत किंवा कुळधर्म कुळाचारा करता म्हणून यात्रा करण्यासाठी आठही पहार जैसे पाया उळीग घापे, पायाला जसा भोरा लागलेला असावा असा फिरतो. देवांगण मिरवणीया अंगोपचार पुरवणीया करावया म्हणीया शोभती हात. त्याचे देव आणि देवांगण सुशोभित करण्यासाठी म्हणून देवांगण मिरवणीया अंगोपचार पुरवणीया आणि गंध पुष्पादी जे अंगोपचार आहेत त्याची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून करावया म्हणीया शोभती हात. आपले जे हात आहेत ते हात या कारणासाठी आपल्याला प्राप्त झालेले आहेत म्हणून हात शोभतात असं जो समजतो. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्ठी लोटीजे का काठी पडली जैसी. आणि देवांची पूजा म्हणजे सगुण मूर्तीची पूजा म्हणून लिंग का प्रतिमा असं म्हटलेलं आहे. शिवलिंग, लिंग म्हणजे खूण किंवा प्रतिमा म्हणजे त्या सगळ्या देवाचं चित्र मग ते मूर्तीमध्ये असेल अथवा चित्रामध्ये असेल. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी, ते दिसल्यानंतर साष्टांग नमस्कार करतो. अंग आठ प्रकारांनी टेकवतो. देखत खेवो अंगेष्टी लोटीजे का काठी पडली जैसी, आणि अशा प्रकारे तो शरणागत होतो की जशी काठी जमिनीवर पडावी ती जशी संपूर्णपणाने टेकते. आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी, तया ब्राह्मणाची निकी पायी की जे, ज्यांना विधी म्हणजे शास्त्र माहीत आहे आणि ज्यांच्यापाशी विनय आहे. शास्त्रही माहीत आहे आणि विनयानेही जे संपन्न आहेत असे त्यांना ब्राह्मण म्हटलेलं आहे, द्विज म्हटलेलं आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना असा अनुभव आलेला नव्हता. त्यांना त्यांचं सगळं कुटुंबच एका विचित्र शिक्षेचं बळी झालेलं होतं, तरी देखील निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामध्ये कुठेही कडवटपणा नाही. याच्या उलट ते जो त्याच्यातला आदर्श असेल त्याचं वर्णन करताहेत. शास्त्रांचे योग्य अर्थ ज्यांना माहीत आहेत असे आणि विनयासारखे गुण देखील ज्यांच्या ठिकाणी आहेत असे, गुणी वडील जे लोकी, अशा गुणांमध्ये जे सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहेत ते, तया ब्राह्मणाची निकी पायी की जे, अशा ब्राह्मणाची योग्य रीतीने सेवा करणं, पायी की करणं म्हणजे. अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे साकडा, ते जीव सुरवाडा आणि जती. किंवा प्रवास करत असताना जे दुःखी झाले, संकटामध्ये सापडले, त्या जीवांना सुख देण्यासाठी म्हणून शरीराने धडपड करणं, अहिंसेचं वर्णन करतायत. सकल तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे, सर्व तीर्थ आहेत त्याच्यात अग्रगण्य असणारे. म्हणून आपण आता पत्र लिहिणं हा प्रकार बंद झालाय, पण आमच्या लहानपणी पत्र यायची जायची तर सगळ्या मोठ्या लोकांना तीर्थरूप तीर्थस्वरूप असं म्हटलं जायचं. कारण गंगेला सगळे जाऊ शकतील असं नाहीये. ते तीर्थ असलं तरी सगळ्यांना गंगेचं दर्शन होईल असं नाही. निदान जेव्हा प्रवास फार कठीण होता तेव्हाच चाललंय. म्हणून बाकीची तीर्थ जरी माहिती नसली तरी आई वडील तर माहिती आहेत. ते सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सकल तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे, असे अग्रभागी असणारे माता आणि पिता. तय सेवेसी कीर शरीरे लोण की जे, त्यांची सेवा करता करता जणू आपला स्वतःचा देह निंबलोण करून उतरून टाकावा अशा प्रकारे जो सेवा करतो. आपण सरलाताईंनी त्यांच्या आईची केलेली सेवा पाहिलेली आहे आणि सरलाताईंची त्यांच्या घरातल्या त्यांच्या मुलींनी केलेली सेवा पाहिलेली आहे. माझ्या मते माझ्या सगळ्या जीवनामध्ये हे सेवेचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून माझ्या कायम लक्षात राहील. फुलासारखं ठेवलेलं होतं. तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे, आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरी शिणू, तो ज्ञानदानी स करुणू भजीजे गुरु, वेळ संपली आपली. संसार हा फार फार विचित्र आहे. संसारोयम अतीव विचित्र हा असंच म्हटलेलं आहे. संसारात काय घडेल कोणाच्या बाबत काही सांगता येत नाही. संसारात येणारी प्रत्यक्ष दुःख आणि आपल्या स्वतःला त्याची जी तीव्रता प्रत्येकाला कमी अधिक भासत असते, त्यामुळे संसार हा अत्यंत दारुण दुःख देणारा असा नक्की होऊन जातो. पण हे संसाराचं दारुण दुःख, जो भेटलाची हरी शिणू, जो भेटल्यानंतर नाहीस होतं, दुःख असतं पण नाहीस होऊन जातं, तो ते दुःख दूर करतो. तो त्या संसाराच्या दुःखाचा शीण घालवतो. तो ज्ञानदानी, ज्ञानाचं दान करणारा, सकरुणू, करुणे सकट ज्ञानदान करणारा गुरु भजावा, असं सांगितलंय. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.